प्रेषितांचे कृत्य याचा 28वा अध्याय. जेव्हा आमचे पाय सुखरूपपणे तेथील जमिनीला लागले तेव्हा आम्हास कळले की त्या बेटाचे नाव मिलेता असे आहे. तेथील रहिवाशांनी आम्हास अतिशय ममतेने वागविले. त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले, कारण पाऊस पडू लागला होता व थंडीही होती. पौलाने काटक्या गोळ्या केल्या आणि ते त्या शेकोटीस टाकू लागला. उष्णतेमुळे तेथील एक साप निघाला आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला. ते पाहून तेथील रहिवाशी एकमेकांना म्हणू लागले, हा मनुष्य खुनी असला पाहिजे. समुद्रातून जरी हा वाचला असला तरी न्याय देवतांनी याला जगू देत नाही. परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला आणि पौलाला काही अपाय झाला नाही. त्या बेटावरील लोकांस पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरून पडेल असे वाटत होते. बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना. तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले. तेथील जवळच पुबल नावाच्या मनुष्यांनी शेती होती. पुबल हा त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता. त्याने आम्हा सर्वांचे त्याच्या घरी स्वागत केले आणि 3 दिवस आमचा चांगला पाहुणचार केला. पुबल्याचे वडील तापाने व पोट खराब असल्यामुळे आजारी होते, त्यामुळे अंथरुणाला खिळून होते. पौल त्या आजारी व्यक्तीला भेटायला गेला. प्रार्थना करून पौलाने आपला हात त्यांच्यावर ठेवला आणि त्या मनुष्यास बरे केले. हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले. त्यांनी आम्हा सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटी दाखल दिल्या आणि जेव्हा आम्ही परत प्रवासास निघालो तेव्हा आम्हास लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या. आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर अलेक्झांड्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासास निघालो. ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते. त्या जहाजाच्या समोरील बाजूस जुळ्या भावाचे चिन्ह होते. मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहोचलो आणि तेथे 3 दिवस राहिलो. तेथून शिडे उभारून आम्ही निघालो आणि रोगियोन नगराला गेलो. तेथे 1 दिवस मुक्काम केला. नंतर दक्षिणेकडील वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पस्युलास गेलो. त्या शहरास आम्हास काही बंधुजन भेटले. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तेथे 7 दिवस राहिलो. मग आम्ही रोम येथे जाऊन पोहोचलो. तेथील बंधूंनी आमच्याबद्दलची वार्ता ऐकली होती. ते आमच्या भेटीसाठी आपियाच्या बाजारपेठेपर्यंत आणि 3 धर्मशाळेपर्यंत आले. पौलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले व त्यास धीर आला. आम्ही रोम येथे पोहोचल्यानंतर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली, परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला. 3 दिवसानंतर पौलाने सर्व यहुदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. जेव्हा सर्वजण जमा झाले तेव्हा पौल त्यांना म्हणाला, बंधूनो, आपल्या बांधवाविरुद्ध मी काहीही केलेले नाही, तरी मला येरुश्लेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले. आणि जेव्हा त्यांनी माझी चौकशी केली तेव्हा त्यांची मला सोडून देण्याची इच्छा होती, कारण मरणदंडाला योग्य असा कोणताही गुन्हा मी केला नव्हता. परंतु यहुदी लोकांनी जेव्हा माझ्या सुटकेला हरकत घेतली तेव्हा कैसराकडे न्याय मागणे मला भाग पडले. याचा अर्थ असा नाही की यहुदी लोकांविरुद्ध मला दोषारोप करण्याची इच्छा आहे. या कारणासाठी तुम्हास भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली, कारण इस्रायलच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी ह्या साकळ्यांनी जखळले गेलो आहे. यहुदी पुढारी पौलाला म्हणाले, आम्हास तुमच्या बाबत यहुदियाहून कसलेही पत्र आलेले नाही. अगर तिकडून येणाऱ्या बंधुजनापैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाही, परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे, कारण ह्या गटाविरुद्ध सगळीकडे लोक बोलतात हे आम्हास माहीत आहे. तेव्हा यहुदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला. जेथे पौल राहत होता तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांपासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता. त्याने फोड करून सांगितलेल्या गोष्टीविषयी काही जणांनी खात्री पटली, तर काहींनी तो बोलत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काही जण उठले आणि तेथून जाऊ लागले. पौल म्हणाला, यशया संदेष्ट्याच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाड वडिलांशी जे बोलला ते खरोखरच किती खरे आहे. यशया म्हणाला होता, ह्या लोकांकडे तुम्ही जा आणि त्यांना सांगा, तुम्ही ऐकाल तर खरे पण तुम्हास समजणार नाही, तुम्ही पाहाल तुम्हास दिसेल पण तुम्ही काय पाहता ते तुम्हास कळणार नाही, कारण ह्या लोकांचे अंतकरण जड झाले आहेत, त्यांच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत. नाहीतर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळले असते आणि मी त्यांना बरे केले असते. म्हणून देवाचे हे तारण परराष्ट्राकडे लोकांकडे पाठवण्यात आले आहे. हे तुम्हा यहुदी लोकांस कळावे, ते ऐकतील. तो असे बोलल्यावर यहुदी आपल्यामध्ये फार विवाद करीत निघाले. पूर्ण 2 वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला. जे त्यास भेटायला येत त्याचे तो स्वागत करी, त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला, त्याने प्रभू येशूविषयी शिक्षण दिले, तो हे काम फार धैर्याने करीत असे आणि कोणीही त्यास बोलण्यास अडवू शकले नाही.